नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये आपल्याला आता सध्या जो विषय चाललेला आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल, ह्या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. सर्वप्रथम डॉक्टर सचिन परबजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, तुम्ही आम्हाला आतापर्यंत खूप माहिती दिलेली आहे आणि ह्याचा जो विचार आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल, तर जग बदलेल हा विचार जेव्हा येतो त्यावेळेला लोकांना असंही वाटतं की आता जी आमची अवस्था आहे, आता जी आमची परिस्थिती आहे की हे आहे हे नाही आहे, तर ह्याच्यामध्ये आम्ही संपन्न बनू, अशी बदलेल म्हणजे हे सगळं संपन्न होईल असं त्यांना वाटतं. परंतु संपन्नताचा जेव्हा विषय येतो किंवा सधनताचा जेव्हा विषय येतो तेव्हा असं वाटतं की ही वस्तू असावी, ती वस्तू असावी, ही व्यक्ती असावी, ती व्यक्ती असावी, इकडे जावं तिकडे जावं, ह्या सर्व गोष्टींना घेऊनच आम्ही संपन्नतेकडे पाहतो. तर संपन्नतेबद्दल तुमचा काय विचार आहे?
परमात्म्याने आम्हाला जी महावाक्य दिले त्याच्यामध्ये परमात्म्याने आम्हाला खूप सुंदर सांगितलं की लोकांच्या ज्या मान्यता आहेत, लोक असं मानतात की पैसा किंवा धन त्याला ते माया समजतात. म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तर त्याच्याकडे जास्त माया आहे, किती माया याने गोळा केलेली आहे. पण परमात्म्याने आम्हाला खूप सुंदर सांगितलं की धन हे न्यूट्रल आहे, पैशामध्ये काही शक्ती नाही आहे. तसं बघायला गेलं तर आपण किंवा जो व्यक्ती तो पैशाचा वापर करतो तो कशा प्रकारे वापर करतो त्याच्यावर आहे ते. तर धन ही माया आम्ही मानत नाही, कारण असं असतं तर लक्ष्मी नारायण जे सतयुगामध्ये महाराजन होते, विश्व महाराजन होते, त्यांच्याकडे तर सगळं धनधनचा धान्य संपन्नता आणि सर्व काय होते, सोन्याच्या मेलामध्ये राहायचे, हिऱ्याचे हार होते, पण त्यांच्यामध्ये एकदम प्युरिटी होती, संपूर्ण पवित्रता होती. तर इथे आपण थोडा फरक केला पाहिजे की संपन्नता ही आंतरिक संपन्नता असते आणि बाह्य संपन्नता काही चुकीची नाही आहे. जर एकाकडे पैसा असेल, बंगला असेल किंवा गाडी असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं नाही आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असेल की सुविधा आणि सुख ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांना तुम्ही मिक्स करू नका, सुविधेला तुम्ही सुख समजू नका. हे सगळे जे काही साधनं आहेत ते तुमचं लाईफ इझी करू शकतात पण तुम्हाला सुख देतील ते ह्याची गॅरंटी नाही आहे. कारण सुख हा ह्यांचा गुण नाही आहे, सुख आत्म्याचा गुण आहे, ही आंतरिक शक्ती आहे. त्यामुळे ह्या वस्तू आहेत किंवा नाहीत हे फरक नाही पडत, पण तुमच्या आत्म्याची क्वालिटी सुख स्वरूप आहात, तुम्ही आनंद स्वरूप आहात, प्रेम स्वरूप आहात, हे आपण विसरलं नाही पाहिजे. लोकांकडून सुख काय होती असं आम्हाला वाटतं की ह्या सर्व साधनांना ते सुख समजतात आणि जेव्हा ही साधनं नाही आहे तेव्हा मी दुखी होतो. आमच्याकडे खूप छान म्हण आहे, आम्ही मॅनेजमेंटमध्ये सांगतो की तुमची गाडी केव्हा जुनी होते, नवीन गाडी असते ती जुनी केव्हा होते?
जेव्हा तिचा वापर आपल्याला, जेव्हा तिचा उपयोग आपल्याला होत
नाही. जेव्हा तुमच्या शेजाऱ्याकडे नवीन कार येते तेव्हा तुमची गाडी जुनी होते. तर हे जे आपले विचार आहेत हे आपल्याला त्रास देतात. त्याच्याकडे एवढा आहे, माझ्याकडे कमी आहे. तुमचा टीव्ही चांगला तुम्ही एन्जॉय करत असता पण शेजाऱ्याकडे, तुमच्याकडे 32 इंचाचा असेल, शेजाऱ्याकडे 40 इंचाचा नवीन टीव्ही आला की तुम्ही निराश झाला, अरे त्याच्याकडे जास्त आलं म्हणून. साधनांमध्ये सुख नाही आहे, साधन तुम्हाला सुविधा देऊ शकतात, सुख देण्याची गॅरंटी नाही. असं जर असतं तर ज्या व्यक्तीकडे सर्व साधनं आहेत तो ह्या वेळेला जगातील सर्वात सुखी मनुष्य झाला असता. पण असं आहे काय? असं नाही आहे. आमच्याकडे पेशंट येतात तर मी बघतो, भरपूर हे जे पेशंट असतात किंवा जे व्यक्ती असतात ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, साधनं आहेत, त्यांचं वजन वाढलेलं असतं आणि त्यांना एवढे आजार असतात, व्यायाम वगैरे करत नाही, त्यांना भूक लागत नाही, तर भुकेचं औषध द्यायला लागतं. तर भुकेचं औषध घेतलं तर त्याने जेवतात, ते खातात, आता आतमध्ये गेलं, त्यांचा व्यायाम नसल्यामुळे पचन होत नाही, मग पचन होण्याचं औषध द्यावं लागतं. पचन म्हणजे ऍसिडिटी वगैरे कमी करण्याचं, ते घेतल्यानंतर मग पोट साफ होत नाही, मग पोट साफ होण्याचं औषध द्यावं लागतं. काय विडंबना आहे? तुमच्याकडे सगळं आहे, तुमच्याकडे एवढा पैसा आहे की तुम्ही सगळं खाऊ शकता. पण एक ड्रायव्हरने मला खूप चांगलं सांगितलं, तर तो ड्रायव्हर होता, त्याच्या गाडीमध्ये चांगली गाडी, महाग गाडी ज्याला आपण म्हणतो की मर्सिडीज गाडी, आणि तो ड्रायव्हर एका ठिकाणी थांबतो आणि मालकाला सांगतो की मी 5 मिनिटात जाऊन येतो. तर जाऊन येतो तर मालक विचारतो त्याला तो कुठे गेलेला आहे. तो बोला की साहेब इथे ना जिलेबी खूप चांगली मिळते, तर माझी ती फेवरेट आहे, मी जिलेबी खायला गेलेलो. तो मालिक बोलतो तू किती भाग्यवान आहेस, मी पाहिजे तेवढं जिलेबीचं दुकान उघडू शकतो पण मी खाऊ शकत नाही कारण मला डायबिटीस झालेला आहे. तर एक साधारण मनुष्य जास्त सुखी असू शकतो. म्हणजे साधनं तुम्हाला सुख देतील हे तुम्ही विसरून जा. साधनं तुम्हाला सुविधा जरूर देतात, तुमचं लाईफ इझी करतात, पण सुख हे बाहेर नाही आहे. सुख हा आत्म्याचा गुणधर्म आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तर सुख आत्म्याचा क्वालिटी आहे, बाहेरचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे.
डॉक्टर सर तुम्ही म्हटलं की सुख आत्म्याची क्वालिटी आहे, तर आतून सुखी किंवा आतून संपन्न, आतून एकदम कंटेंट होणं खूप गरजेचं आहे, तर ती संपन्नता असू शकते, बाह्य नाही. तर आत्म्याला असं संपन्न बनवण्यासाठी काय केलं पाहिजे एखाद्या व्यक्तीने, कारण ही एक गरज आहे. आता वेळ जी काळ चाललेला आहे, वेळ चाललेला आहे, ह्याच्याप्रमाणे व्यक्तीने संपन्न आतून असणं गरजेचं आहे. तर काय केलं पाहिजे त्याच्यासाठी?
पहिली गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगेन की बाहेरची संपन्नता चुकीची नाही आहे. ते जर तुम्ही बॅलन्स ठेवून मिळवत असाल तर खूप चांगलं, फक्त तुम्ही ते प्राप्त करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करू नका. कारण लोकांनी एक तर असं समजलंय की जेवढी साधन माझ्याकडे जास्त असेल तेवढं मी जास्त सुखी आहे, आणि ती साधन प्राप्त करण्यासाठी मग काही करावं मला लागलं, आणि तिथे व्हॅल्यूज तुम्ही कॉम्प्रोमाइज करता. म्हणजे तिथे तुम्ही ईश्वरीय नियम मोडून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर आज ना उद्या तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये आम्ही उदाहरण देतो की सीतेचं उदाहरण रामायणातलं मला फार पर्सनली फार आवडतं की सीतेचा भाव चांगला होता. सीतेचा भाव होता की एक भिक्षा घेण्यासाठी आलेला आहे ब्राह्मण आणि त्याला भिक्षा द्यायची आहे, पण त्यांनी काय चूक केली सीतेने, ती भिक्षा देण्यासाठी तिने लक्ष्मण रेषा क्रॉस केली. तर सीता लकीरच्या बाहेर गेल्यामुळे फकीर झाली, तिला त्रास झाला, किती त्रास झाला. तर आपण जे लक्ष प्राप्त आपल्याला करायचं आहे, जी साधनं पाहिजे, त्यासाठी लकीर क्रॉस करणं का करू तुम्ही? कारण जर तुम्ही लक्ष्मण रेषा क्रॉस केली तर आज ना उद्या तुम्हाला त्रास होणार आहे. आपण किती केसेस पाहतो रोज पेपरमध्ये, मंत्री आणि लोक चांगले चांगले मोठे पोस्टर, काय चूक झाली? थोडासा लोभ की एवढी साधनं माझ्याकडे आले, एवढा पैसा माझ्यासाठी, त्याच्यासाठी मी लक्ष्मण रेषा क्रॉस केली. आता ईश्वरीय नियम आहे की तुम्ही विकर्म केलं तर तुम्हाला ते रिटर्न मिळणार आहे, तुम्हाला ते भोगावं लागणार आहे. तर मी असं म्हणेन की साधनं कमावणं चुकीचं नाही आहे. साधनांमध्ये काही नाही, दे आर न्यूट्रल. पण ते कमावण्यासाठी तुम्ही बाउंड्री क्रॉस करून ते कमवायला जाऊ नका, नंबर वन. नंबर टू, तुम्ही त्यांच्याकडून कधी अपेक्षा ठेवू नका की मी जास्त साधनं माझ्याकडे असेल तर मी सगळ्यात सुखी आहे. नो, त्याची पण गॅरंटी नाही आहे. गॅरंटी एकच आहे की तुम्ही जर आत्मिक स्वरूपामध्ये स्थित राहून परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहिलात तर तुम्ही संपन्न होऊ शकता. तर परमात्म्याने आम्हाला ह्याची विधी सांगितलेली आहे, आणि विधी ही आहे की जहां पर साधना है वहां साधन आ जाते. साधना बीज आहे साधनाचं, साधनचं. तुम्हाला गाडी, बंगला किंवा आणखीन वस्तू पाहिजे असेल तर ही सगळी साधनं आहेत, पण या साधनाचं बीज काय आहे? साधन आहे, तपस्या आहे. पूर्वीच्या काळी गृहस्थ आश्रम होता, आता आश्रम राहिलेला नाही, त्यामुळे आपण दुखी झालेलं आहे. तर गृहस्थ आश्रम आपल्याला बनवायचा आहे. आश्रम म्हणजे तपस्या जिथे केली जाते. जर तुम्ही साधना योग्य केली आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहिलात तर तुम्ही आपलं आयुष्य बदलू शकता, आणि ह्याच्यावर आता भरपूर प्रयोग होत आहेत आणि खूप चांगले चांगले लोकांचे अनुभव आहेत. तुम्ही विचार बदललात तर तुमचं जग बदलेल. जसे तुमचे विचार असतील, विचारांमध्ये तुम्ही जेवढे संपन्न असाल, श्रीमंत असाल, जी व्यक्ती विचाराने श्रीमंत असते त्याला कोणीही कधी गरीब करूच शकत नाही, आणि तो कधीही गरीब असूच शकत नाही, कारण तो विचाराने संपन्न आहे. आणि जो व्यक्ती विचाराने संपन्न आहे, तृप्त आहे, त्याला सगळी साधनं स्वतःच प्राप्त होतात. आणि ह्याच्यावर भरपूर काही लिटरेचर आहे, भरपूर काही लोक याच्यावर बोलतात, बाहेर वर्कशॉप पण होतात, आणि याच्यावर भरपूर प्रयोग झालेला आहे. फक्त आपण आपल्या विचारांमध्ये श्रीमंत व्हायचंय. विचारांमध्ये श्रीमंत झाले तर ऑटोमॅटिकली ते भावना आणि कृतीमध्ये येतात, आणि आपण ते श्रेष्ठ कर्म केलं तर आपल्याला रिटर्न मध्ये मिळणारच, असा माझा स्वतःचा पण अनुभव आहे.
डॉक्टर साहेब तुम्ही म्हटलं की रिटर्न मध्ये मिळणारच, आपल्याला श्रेष्ठ केलं पाहिजे. ही समृद्धी जी आपण अपेक्षा करतो की ही समृद्धी आमच्या आयुष्यामध्ये असावी, ती कोणत्या ना कोणत्या आता जे वेळ चाललेली आहे आपण बघतो, जसं तुम्ही आता नमूद पण केलं की वेगवेगळे मार्ग आपण अपनावतो, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मार्ग अपनावतो, त्यावेळेला इथे कुठेतरी आपले जुने काही स्मृती किंवा कर्म येतात का? कारण तो मुद्दा तुम्ही मागच्या सत्रांमध्ये घातला तर मला तो कुठेतरी टच करतो की लोक आजकाल ह्या गोष्टी खूप सहज करतात आणि ते म्हणतात की हे चालतं आणि ते खूप सहजपणे होऊन जातं, पण आता त्यांना स्पष्टीकरण मिळालं असेल, पण ह्याच्यात तोही मुद्दा येतो का हे मला जाणून घ्यायचं आहे की काही जुन्या सवयी किंवा जुन्या स्मृती अशा असतात का ज्याच्यामुळे लोक ह्यालाच स्पष्ट मानतात की हेच समृद्धी आहे, हेच मला आयुष्यामध्ये पाहिजे.
आपण दुसऱ्यांना जास्त बघतो. आध्यात्मिकतेमध्ये आम्हाला सांगितलं जातं की फोकस दुसऱ्यांवर न राहता स्वतःवर राहिला पाहिजे. आपण दुसऱ्यांशी जास्त तुलना करतो आणि दुसऱ्यांना बाहेरून बघतो. आपल्याला वाटतं की हा व्यक्ती किती सुखी आहे, याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, ह्याला सगळे लोक रिस्पेक्ट देतात, पण आतमध्ये त्याची काय अवस्था आहे त्यालाच माहिती असते, किंवा तो ज्या डॉक्टरकडे जातो त्याला माहिती असतं. तुमच्याकडे डनलॉपचा गदी असेल पण तुम्हाला झोप येत नाही रात्रीची. आम्ही बघितलंय की ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला चिंता असते की इन्कम टॅक्सचा रेट केव्हा पडेल, कारण तो पैसा कुठे ठेवायचा आणि कसा किती त्याला टेन्शन असतं. चोरी होऊ शकतं, आणखीन काय होऊ शकतं, तर त्याचे टेन्शन आपल्याला दिसत नाही कारण आपण लोकांना बाहेरून बघतो. तर ती खरी अवस्था नाहीये. त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही जवळून, हे मी का म्हणतोय कारण माझ्याकडे असे केसेस येतात, बाहेरून आम्ही बघतो की ही इज अ बिगेस्ट बिझनेसमॅन भारतामध्येच नाही इंटरनॅशनल, अशी एक मी व्यक्ती बघितली. एवढं त्याच्याकडे सगळं काय आहे, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालिक आहे, पण झोप नाही त्याला रात्रीची आणि व्यसन आहे सोडायचं आहे त्याला. त्याला त्रास होतो आहे सिगरेटमुळे पण तो सोडू शकत नाही, फसलेला आहे. कारण मी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये काम करतो, मला घरी बोलवलं, कोणाला कळू नये बाबा की हा ह्या व्यक्तीला एवढा आजार आहे, त्याचे मानसिक औषधं चालू आहे. तर बाहेरून आपल्याला वाटतं की व्यक्ती किती समृद्ध आहे, त्याचा 10-15 करोड रुपयाचा घर आहे, पण आतमध्ये त्याला काय त्रास आहे आणि त्याच्या रूममध्ये किती धूर आहे ते आम्ही बघितलेलं आहे. तर बाहेरून आपण लोकांना बघतो, त्यामुळे आपली चूक होते की आपल्याला वाटतं की ह्याच्यामध्ये, आणि मग आपण तसंच बनायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा आपल्याला आतून रिअलाइज होतं की हे खरं सुख नाही आहे, खरं सुख काहीतरी वेगळं आहे, आणि जेव्हा हे रिअलाइज होतं तेव्हा परिवर्तन होतं.
साहेब तुम्ही आता आम्हाला लक्षणं थोडक्यात सांगितली, पण मग एखादी व्यक्ती खरंच आंतरिकरित्या समृद्ध आहे हे कसं ओळखावं?
आंतरिकरित्या समृद्ध आहे ओळखणं तसं बघायला गेलं तर कठीण आहे. कारण पुन्हा मी इथे सांगतो की आपण दुसऱ्यांना बाहेरून बघतो, ठीक आहे ना, दुसऱ्यांना बघणं बाहेरून होतं. त्याची चेकिंग एकच आहे की जेव्हा त्याच्याकडे माया येते किंवा परिस्थिती येते त्यावेळेला त्याचं बिहेवियर कसं असतं. याच्यावर मला एक फार सुंदर गोष्ट आठवते. एक राजा आणि राणी, फार मोठं राज्य होतं पण त्यांनी मुलांना गादीवर बसवलं आणि यांनी वानप्रस्थ अवस्था, तर जंगलामध्ये गेले, जसं 4 आश्रम असतात त्याच्यामध्ये वानप्रस्थ अवस्था म्हणजे जंगलामध्ये जाऊन परमात्म्याच्या स्तुतीमध्ये तर जात होते ते. तर पुढे राजा होता आणि मागे राणी येत होते. तर राजाला चालता चालता त्याच्या पायाला काहीतरी लागलं, तर त्या राजाने बघितलं काहीतरी बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये हिऱ्याचा फार मोठा सुंदर हार होता. तर त्याला भीती वाटली की हा हार जर राणीनी पाहिला तर तिच्या मनामध्ये पुन्हा मोह उत्पन्न होईल आणि तिच्या जुन्या स्मृती जागृत झाल्या तर ती पुन्हा जाऊ शकते इथं. म्हणून त्याने राजाने घाईघाई तो हार लपवायचा प्रयत्न केला, म्हणजे तो बॉक्स लपवायचा प्रयत्न केला. तर राणीने पाहिलं हे काहीतरी लपवत आहे, त्याने विचारलं काय आहे, ते म्हणाले काय नाही आहे, एक बॉक्स आहे मला सापडलं, पण काय आहे त्या बॉक्समध्ये मला पाहू दे. तर राजाने तो हार दाखवला की माफ कर, ह्याच्यामध्ये काय नाही, एक हिऱ्याचा हार आहे, मला असं वाटलं की हा बघितल्यावर तुझी परत इच्छा होऊ शकते म्हणून मी तो लपवायचा प्रयत्न केला. तर राणी त्याला फार सुंदर उत्तर देते. राणी म्हणाली म्हणजे अजूनही तुम्हाला माती आणि हिऱ्यामधला फरक कळतो आहे, मला तर ही पण माती वाटते. तर हा फरक कळणं याचा अर्थ अजूनही तुम्ही त्याला हिरा समजता आणि तिला माती समजता, म्हणजे माती आणि हिऱ्यामधला फरक. तर ही अवस्था आहे. तर ही अवस्था जेव्हा आपल्यामध्ये येते त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये ही लक्षणं दिसतात की तो सगळ्यांना समानच मानतो. हिराला हिरा किंवा मातीला माती मानणं ही पण एक अवस्था आहे. ह्याच्या उच्च अवस्था की ते असणं नसणं ह्याच्या पुढे व्यक्ती गेलेला, ह्याला आम्ही वितराग म्हणतो. एक असतं वैराग, एक असतो राग आणि एक असतं वितराग. वितराग म्हणजे ते असली वस्तू किंवा नसली वस्तू मला फरक पडत नाही, आणि ही अवस्था ज्याला आम्हाला परमात्म्याने सांगितलं की तुम्हाला 36 प्रकारचं भोजन मिळो किंवा सुखी रोटी मिळो, दोघांमध्ये तुमची समान अवस्था असली तर तुम्ही खरे योगी आहात. ज्याला भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जय, मना सुख दुःख मान अपमान निंदा स्तुती जय पराजय या सर्व परिस्थितीमध्ये जर तुम्ही समान अवस्था ठेवली आहे तर तुम्ही खरे योगी आहात आणि तुम्ही परमेश्वरा समान आहात. तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे.
किती सुंदर अवस्था आहे डॉक्टर साहेब, तुम्ही आता इतकी स्पष्ट सांगितली तर ही अवस्था अनुभव करायची आमची सगळ्यांची इच्छा आहे, तर तुम्ही ह्याचा अनुभव करून द्याल आम्हाला.
ठीक आहे, सर्वांनी सरळ बसायचं आहे. मी जे विचार तुम्हाला देणार आहे त्याचा अनुभव करायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा मी सांगतो, साधनांमध्ये काही चुकीचं नाही. साधन आपण ज्या प्रकारे वापरतो तर साधन निश्चितच असले पाहिजे. साधनांनी आपला वेळ वाचतो, आयुष्य इझी होतं, पण त्यांना आपला आधार न बनवता आपली तपस्या निराधार असली पाहिजे. तर साधन किंवा सधनता आपल्याकडे यावी त्यासाठी काही विचार आहे आणि या अवस्थेमध्ये जाण्यासाठी विचार आहे, तर त्याचा आपण अनुभव करूया. तुम्ही एखादं महत्वाचं कार्य करत असाल, रस्ता क्रॉस करणे, गाडी चालवणे, मशिनरी किंवा गॅस स्टोव, तर त्यावेळेला याचा अभ्यास करू नये. एका शांत जागे जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, फोन वगैरे चालू नसेल, त्या ठिकाणी बसायचं आहे आणि या विचारांचा अनुभव करायचा आहे. ओम शांती. स्वतःला बिलकुल हलकं सोडायचं, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं होत चाललेलं आहे, शांत आणि हलकं. मी एकदम शांत आहे. निरंतर भरपूर राहणं हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे. शांतीचे सागर परमात्म्याचे संतान मी शांत स्वरूप आहे. परमात्म्याकडून सर्व गुण आणि शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे आणि मी भरपूर त्याचा अनुभव करत आहे. या असीम अनंत जीवनामध्ये सर्व काही निर्दोष अचूक आणि संपूर्ण आहे. माझी कमाई निरंतर वाढत चाललेली आहे. ज्या दिशेला मी जातो आहे तिथे मी संपन्न होत चाललेलो आहे. स्थूल आणि सूक्ष्म धन काहीही मेहनत न करता स्वतः आणि सहज माझ्याकडे येत चाललेलं आहे आणि मी सहर्ष त्याचा स्वीकार करत आहे. ड्रामा प्लॅन अनुसार माझ्यामध्ये ज्या विशेषता आहेत त्या सर्व विशेषता मी लोकांच्या सेवेमध्ये वापरत आहे आणि मला आश्चर्यकारकरीत्या स्थूल आणि सूक्ष्म धनाचा लाभ होत आहे. मला कळून चुकलेलं आहे की ज्ञान धन हे सर्व श्रेष्ठ धन आहे. संतुष्टता हे सर्वश्रेष्ठ धन आहे. ज्ञान आणि संतुष्टते बरोबर स्थूल देखील धन देखील माझ्याकडे स्वतः आणि सहज येत चाललेलं आहे. माझं राहण्याचं स्थान अतिशय सुसज्जित सुंदर आणि अद्भुत आहे, जिथे माझ्या सर्व आवश्यकता सहज पूर्ण होत आहे. जसं माझं घर सुसज्जित आणि सुंदर आहे तसंच माझ्याकडे एक सुंदर कार ज्याच्याद्वारे मी ईश्वरीय सेवा करू शकतो सहज मला लाभलेली आहे. माझ्या सर्व इच्छा सहज पूर्ण होत आहे. सर्व भौतिक साधने माझ्याकडे स्वतः आणि सहज येत आहे. या सर्व साधनांचा मी वापर करत असताना मला एक स्मृती निरंतर आहे की हे साधनांमध्ये सुख नाही आहे, ही साधने मला सेवेसाठी मिळालेली आहे. सुख ही माझी आंतरिक अवस्था आहे. मी भरपूर त्याचा अनुभव करत आहे. साधन असोत वा नसोत, माझी अवस्था सुख स्वरूप आहे. सर्व संपन्नता आणि सधनता असून देखील मी या सर्व गोष्टींपासून निर्लेप आहे. या गोष्टी आणि वस्तू मला फक्त वापरासाठी मिळालेल्या आहेत. सर्व प्राप्तींचा आधार सर्व शक्तिवान परमात्मा आहे, जो शांतीचा सागर आहे. मी संपन्न आणि संपूर्ण आहे, कारण सर्व शक्तिवान परमात्मा माझ्या बरोबर आहे. मला खूप खूप बरं वाटतंय. मी अतिशय तृप्त आहे. सर्व काही ठीक आहे. शांत आहे, भरपूर आहे, संपन्न आहे. ओम शांति, शांति है, शांति है.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर सर. दर्शक हो, आपण पाहिलं की जी समृद्धी आपल्याला हवी आहे, ती समृद्धी जर हवी असेल तर ती आधी आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजेच आतून एखाद्या व्यक्तीने आंतरिक संपन्नता, आंतरिक शांती, आंतरिक जी समाधान आहे हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घरामध्ये साधनं असून सुद्धा त्या समृद्धीला काही अर्थ राहत नाही. तर ही समृद्धी, आंतरिक समृद्धी कशी आपण मिळावी ह्याची अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता. मनातील प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला मेल पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. असाच एखादा विषय घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.